भाग 18 येशू पुन्हा मरणातून जिवंत हिना। लूक याचा 23वा अध्याय 50 ते काही वचन। लूक याचा 24वा अध्याय आणि 9 ते काय वचन। येशूने शत्रूला वाटणा की तो मरणा। येशू क्रूस खांबावर मेल्यानंतर येशूने शिष्याही त्यांना मृतदेह एक कापरेत ठेवा। त्यांनी कापरेवर एक दगड लावी। 2 दिवस येशूना कापरेत ठेवा आणि 3रा दिवस तो परत जिवंत हिना। अनेक स्त्रिया तट आण्यात त्यांनी तो दगड बाजूला केलेला दिसना। येशूना शरीर त्या कापरेत नाही होता। त्यांनी 2 देवदूतांना हेरा। त्या देवदूतांनी त्यांना आखा की येशू जिवंत हिना, येशू जिवंत आहा। त्यांनी सर्व काळासाठी भूतावर व मरणावर विजय मिळवला।